तुम्हाला माहिती आहे मी माझ्या लहानपणी आई बाबांकडे कोणता हट्ट धरायची? चॉकलेट आणि गोळ्या खाण्याचा. आई मला ओरडायची. आई म्हणायची, सारखी गोळ्या चॉकलेट खाऊ नकोस ग, दात किडतील तुझे. असा राग यायचा अशा वेळी आईचा. पण आईला काय माहिती, माझ्या स्वप्नात एक सुंदरशी परी येऊन मला कोणती गंमत द्यायची ते तुम्हाला सांगू. समुद्र किनाऱ्यावरच्या वाळूत किल्ले बांधले सात. खूपच गंमत जम्मत आहे या पाचव्या नंबरच्या गाण्यात. चॉकलेटचा बंगला देते, पुढे करा बघू हात.
गच्चीवर मोर छानदार, पेपरमिंटच्या अंगणात